आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रात वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। मध्य प्रदेशात प्राइम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलन्सचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन। जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय भांडवली बाजारात परकीय संस्थांकडून 24,000 कोटी रुपयांची गुंतवणूक। नेपाळचे प्रधानमंत्री म्हणून केपी शर्मा ओली यांनी घेतली शपथ। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन। आणि गुजरातमध्ये अहमदाबाद बडोदा द्रुतगती मार्गावर आज झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी। महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना केली असून याचं मुख्यालय पंढरपूर इथंच राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात केली। ते काल आषाढी वारीच्या आढावा बैठकीत बोलत होते। यावेळी मंत्रिमंडळातले इतर सहकारी आणि अधिकारी उपस्थित होते। पंढरपूर शहराचा सर्वंकष विकास आराखडा त्वरित सादर करावा अशा सूचनाही त्यांनी केल्या। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी व्हीआयपी लोकांपेक्षा वारकरी शेतकरी आणि कष्टकऱ्यांनाच प्राधान्य राहील। त्याचप्रमाणे प्रत्येक दिंडीसाठी घोषित केलेले 20,000 रुपये त्यांच्या बँक खात्यावर वितरित झाल्याचंही त्यांनी सांगितलं। पंढरपूर इथं येणाऱ्या वारकऱ्यांना यावर्षी पाणी आणि फळांच्या रसाचं मोफत वाटप केलं जाणार आहे। या ठिकाणी स्वच्छता राहावी अशी व्यवस्था करण्याचे आदेशही त्यांनी दिले। पंढरपुरात नेहमी 1,000 नागरिक दर्शनासाठी येतात, त्यामुळे 1,000 बेडच्या नवीन रुग्णालयासाठी स्वतंत्र प्रस्ताव आरोग्य विभागानं तात्काळ सादर करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। मध्य प्रदेशातल्या सर्व 55 जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचं शिक्षण देण्यासाठी प्राइम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल इंदोर इथं झालं। मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यावेळी उपस्थित होते। नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केल्याबद्दल आणि आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातल्या मुलांना लाभदायक वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम हिंदीमध्ये सुरू केल्याबद्दल शहा यांनी मध्य प्रदेश सरकारचं कौतुक केलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज आसाम, उत्तर प्रदेश आणि गुजरात या 3 पूरग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली। मुसळधार पावसामुळे वाढलेल्या जलस्तराची त्यांनी माहिती घेतली। आवश्यक ती सर्व मदत केंद्र सरकारतर्फे केली जाईल, तसंच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या तुकड्या उपलब्ध करून दिल्या जातील असं आश्वासन त्यांनी तिन्ही राज्यांना दिलं। भारत आणि मार्शल आयलंड या 2 देशांमध्ये परस्परी सहकार्य आणि मैत्रीचा मोठा इतिहास असून गेल्या काही वर्षांमध्ये त्याची व्याप्ती वाढली आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे। त्याच 2 देशांमधल्या सामाजिक विकासाच्या 4 प्रकल्पांसाठी करण्यात आलेल्या परस्पर सहकार्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर बोलत होते। मार्शल आयलंड हे प्रशांत महासागरातलं छोटं बेट नसून एक मोठा समुद्री देश आहे। भारतानं नेहमीच प्रशांत महासागर क्षेत्राला सहकार्य करण्याच्या आपल्या जबाबदारीचं पालन केलं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं। भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी विक्रम मिस्री यांनी आज परराष्ट्र सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला। काल या पदावरून कार्यमुक्त झालेल्या विनय मोहन क्वात्रा यांची जागा त्यांनी घेतली आहे। मिस्री हे 1989 बॅचचे अधिकारी आहेत। त्यांनी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहिलं आहे, तसंच चीन, म्यानमार आणि स्पेनमध्ये भारतीय दूत म्हणून काम केलं आहे। त्यांनी 1997 इंद्रकुमार गुजराल, 2012 मनमोहन सिंग आणि 2014 नरेंद्र मोदी अशा 3 प्रधानमंत्र्यांच्या खासगी सचिव पदाचा कार्यभारही सांभाळला आहे। जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात परकीय संस्थांनी भारतीय भांडवली बाजारात 24,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे। गुंतवणूकदारांच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे। विदेशी गुंतवणूकदारांनी 15,352 कोटी रुपये समभाग विक्री आणि 8,484 कोटी रुपये कर्जाऊ बाजारात गुंतवले, ज्यामुळे 12 जुलैपर्यंत भारतीय भांडवली बाजारात निव्वळ गुंतवणूक 23,836 कोटी रुपये झाली असल्याचं या अहवालात म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। नेपाळचे प्रधानमंत्री म्हणून के पी शर्मा ओली यांनी आज शपथ घेतली. काठमांडू इथल्या राष्ट्रपती भवनात ओली यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळाला राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ओली यांचं अभिनंदन केलं असून भारत आणि नेपाळचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं. गुजरातमधल्या अहमदाबाद बडोदा द्रुतगती मार्गावर आज सकाळी आनंदजवळ झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. आज पहाटे चिकोरी गावाजवळ एका बसचा टायर फुटल्यानं ती रस्त्याच्या बाजूला उभी होती, त्याचवेळी आलेल्या भरधाव ट्रकनं या बसला धडक दिली. या अपघातात बसचा चालक आणि इतर 5 जण जागीच ठार झाले तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. जखमींवर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. भारतातलं किरकोळ डिजिटल पेमेंटचं प्रमाण येत्या 2030 सालापर्यंत दुप्पट होऊन 7 लाख कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. केरनी आणि अमेझॉन पे या संस्थांनी शहरी भारत कसं पेमेंट करतो या संदर्भात केलेल्या संयुक्त सर्वेक्षणानंतर हा अंदाज व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष 2023-24 किरकोळ व्यवहारांसाठी भारतातलं डिजिटल पेमेंट वाढून 3.6 लाख कोटी डॉलर झालं आहे. भारतात यूपीआय व्यवहार 11 एप्रिल 2016 सुरू झाले. भारताची ई कॉमर्स बाजारपेठ 2022 75 ते 80 अब्ज डॉलर होती, त्यात 2030 21% वृद्धी होण्याची शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. CUET UG अर्थात विद्यापीठ प्रवेशासाठीची सामायिक परीक्षा पुन्हा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा 19 जुलै रोजी होणार असल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं कळवलं आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे त्यांच्या विषयांचे संकेत क्रमांक कळवण्यात आले आहेत. लवकरच विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रवेशपत्र पाठवली जातील. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या शंकांची संख्या लक्षात घेऊन उत्तरसूचीही लवकरच अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली जाईल असं एनटीएनं सांगितलं. ओडिशामध्ये पुरी इथल्या भगवान जगन्नाथाच्या मंदिरातल्या रत्नभांडाराचे सर्व दरवाजे काल उघडण्यात आले. राज्य सरकारनं जारी केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार रत्नभांडार खुलं करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून या संपूर्ण प्रक्रियेचं ध्वनीचित्रमुद्रण करण्यात येत आहे. या प्रक्रियेत मोजदाद केलेल्या दागिन्यांच्या पेट्या ठेवण्यासाठी कडक सुरक्षेसह तात्पुरता विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. 12व्या शतकातल्या जगन्नाथ मंदिराच्या रत्नभांडारात हिरे सोनं आणि मौल्यवान रत्नांचे दुर्मिळ दागिने आहेत. या सर्वांची तपशीलवार नोंदणी करण्यात येणार आहे. याआधी 1985 हे रत्नभांडार उघडण्यात आलं होतं तर इथल्या मौल्यवान जड जवाहिरांची गणना 1978 करण्यात आली होती. भारत बांगलादेशचा शेजारी देश असल्यानं भारतानेही तिस्ता प्रकल्प राबवावा असं आवाहन बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी केलं आहे. त्यांच्या नुकत्याच चीन दौऱ्याविषयी ढाका इथं झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. तिस्ता प्रकल्पाच्या व्यवहार्यता सर्वेक्षणासाठी भारत आणि चीन या दोघांनीही प्रस्ताव दिले आहेत, मात्र तिस्ता नदीचं पाणी भारतातून येत असल्यानं हे सर्वेक्षण भारतानं करावं असं आपलं मत असल्याचं त्यांनी सांगितलं. स्पेनच्या कार्लोस अल्काराजनं विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अजिंक्यपदावर सलग दुसऱ्यांदा नाव कोरलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं सर्बियाच्या द्वितीय मानांकित आणि 7 वेळा विम्बल्डन विजेत्या नोवाक जोकोविचचा 6-2, 6-2, 7-6 असा सरळ थेट सेट्समध्ये पराभव केला. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा जोर वाढत आहे. कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी ते विन्हेरे या स्टेशन्स दरम्यान काल संध्याकाळी दरड कोसळल्यामुळे ठप्प झालेली वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असलं तरी अतिमुसळधार पावसामुळे कामात अडथळे येत आहेत. प्रवाशांना मुंबईला सोडण्यासाठी एसटी बसेसची व्यवस्था करण्यात येत आहे. अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. भारतीय हवामान विभागानं आज उत्तराखंड तसंच उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या पूर्व भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. मध्य प्रदेशात प्राईम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलन्सचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय भांडवली बाजारात परकीय संस्थांकडून 24,000 कोटी रुपयांची गुंतवणूक. नेपाळचे प्रधानमंत्री म्हणून के पी शर्मा ओली यांनी घेतली शपथ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन. आणि गुजरातमध्ये अहमदाबाद बडोदा द्रतगती मार्गावर आज झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू 6 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.